नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. लोकसभा वेंचणुकेंत मतदान करपा खातीर वेंचणूक आयोगान पात्र काश्मीरी स्थलांतरितां खातीर दिल्लींत 4 विशेष मतदान केंद्रां स्थापन केल्यात. दिल्लींतल्या जम्मू काश्मीर हाऊस, पृथ्वीराज रोड, शालिमार बाग आनी दिलशाद गार्डन नजफडगड हांगा हे बूथ स्थापन केल्यात. तांकां मतदान करपाक येवपा खातीर मोफत येरादारी सेवाय उपलब्ध केल्यात. मजगती लोकसभा वेंचणुकेच्या 5व्या पावण्या खातीरचे मतदान आज जाले. ह्या पावण्यार 6 राज्यां आनी 2 केंद्रशासित प्रदेशांत मतदान जाले. सकाळी 7 वरांचेर मतदान सुरू जाले आनी सांजेच्या 6 वरांचेर सोपले. वेगवेगळ्या मतदारसंघात लोकांची गर्दी पडिल्ली आनी व्हड लायनी लागिल्ल्यो अशें आमचे खबराकार कळयता. ह्या पावण्यार 695 उमेदवार वेंचणूक रिंगणात आसात. भाजपा फुडारी आनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, पियुष गोयल, स्मृती इराणी तर काँग्रेसीचे फुडारी राहुल गांधी, केएल शर्मा तशेंच नॅशनल कॉन्फरन्साचे ओमार अब्दुल्ला आनी एलजेपी रामविलासाचे चिराग पासवान हांचो आसपाव आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज मतदान करपी मतदारांक व्हडा प्रमाणांत मतदान करून विक्रम स्थापन करपाचे आवाहन केल्ले. एका सोशल मिडिया पोस्टात तांणी खासा करून बायलां आनी तरणाट्या मतदारांक लोकशायेच्या या उत्सवात तांच्या घटनात्मक अधिकाराचो वापर करपाचे आवाहन केले. लोकसभा वेंचणूक 2024च्या 5व्या पावण्यार आयज 6 राज्यां आनी 2 केंद्रशासित प्रदेशांत मतदान जाले. काँग्रेसीन वेळोवेळ भारतीय राज्यघटनेचो अपमान केला असो आरोप प्रधानमंत्री आनी भाजपाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी केला. डीडी न्यूजाक दिल्ल्या मुलाखतींत प्रधानमंत्री मोदी हांणी बीआर आंबेडकर आनी संविधान सभेच्या सदस्यांविशी आपणाक खूप आदर आसा, ज्यांनी अशी घटना तयार केली की एका च्या विकप्याक आयज प्रधानमंत्री जावपाची संद दिली अशें म्हळें. आपणाक राज्यघटना ही सरकार चलोवपाक मार्गदर्शक प्रकाश अशें तांणी म्हळें. ओडिशा, झारखंड, बिहार, बंगाल आनी पूर्व उत्तर प्रदेश ह्या सारखे देशाचे पूर्व भाग विकासाचे इंजन जातले अशें मोदी उलयले. आयज भारताच्या नारी शक्तीची क्षमता सतत वाढत आसा आनी तांचे कडेन अर्थवेवस्थेचो पुराय कायापालट करपाची तांक आसा अशेंय मोदी उलयले. तशेंच मोदी हांणी एका वृत्तसंस्थेक मुलाखत दिवन सांगले की आपणे अल्पसंख्याकांच्या विरोधात एकूय शब्द उलोवंक ना, पूण काँग्रेसीच्या वोट बँकाच्या राजकारणाच्या विरोधात आसा अशें तांणी म्हळें. इराणाचे राष्ट्राध्यक्ष डॉ इब्राहिम रायसी आनी परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियान हांकां हॅलिकॉप्टर अपघातात मरण आयिल्ल्या खातीर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी दुःख उक्तायला. आपल्या शोक संदेशांत डॉ जयशंकर हांणी म्हणला की अपघाताची खबर आयकून अतिशय धक्को बसला. डॉ जयशंकर हांणी तांचे वांगडा तांच्या भेटीचोय उगडास काढलो. हालींच हे वर्सा जानेवारीत तांचे कडेन भेट जाल्ल्याचे तांणी म्हळां. ह्या दुःखाच्या वेळार भारत इराणाच्या लोकांच्या फाटी उबो आसा अशेंय जयशंकर हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्याक धक्को बसला आनी खूप दुःख जालां अशें म्हणलां. भारत इराण द्विपक्षीय संबंधांक मजबूत करपाक तांचे योगदान सदांच याद उरतले अशें सोशल मिडिया पोस्टात तांणी म्हणला. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हळ्यार आयसीएमआरान म्हळां की कोव्हॅक्सिनाच्या दुष्परिणामावेलो बीएचयू अभ्यासाकडेन संबंधित लेख दिशाभूल करपी आसा आनी चुकून दिला अशें आयसीएमआरान कबूल केला. ते ह्या अभ्यासाकडेन संबंधित ना आनी संशोधनाखातीर कसलीच अर्थीक व तांत्रीक मजत दिल्ली ना अशें आयसीएमआरान एका निवेदनात म्हळां. आयसीएमआरचे महासंचालक डॉ राजीव बेहल हांणी पेपराच्या लेखकांक आनी जर्नलाच्या संपादकांक आयसीएमआरची पोचपावती बेगोबेग काढून उडोवपा खातीर एक पत्र बरयलां. अभ्यासाची खराब पद्दत आनी डिझायन लेगीत बेहल हांणी वजांकीत केला. अभ्यासान नोंदयिल्ल्या घटनांचो संबंध कोव्हीड-19 लसीकरणाकडेन जोडूंक शकनात अशेंय मुखार आयसीएमआरचे महासंचालकांनी म्हळां. आयपीसी, सीआरपीसी आनी पुरावो कायद्याच्या सुवातेर हालीच लागू केल्ल्या 3 फौजदारी कायद्याआड दाखल केल्लो जनहित याचिकेचेर सुनावणी करपाक सर्वोच्च न्यायालयान आयज न्हयकार दिलो. सुरवेक न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी हांच्या अध्यक्षतेखालच्या सुट्टीतल्या खंडपीठान याचिकाकर्त्यांक वैयक्तीकरित्या सांगले की ही याचिका फेटाळपाक योग्य आसा. या याचिकेचेर सुनावणी घेवपाचो सर्वोच्च न्यायालयाचो कल आशिल्ल्यान याचिकाकर्त्यान आपली याचिका फाटी घेवंक परवानगी मेळपाक शकता काय अशें म्हणिल्ले. न्यायमूर्ती पंकज मितील हांचो आसपाव आशिल्ल्या खंडपीठान सांगले की ही याचिका अत्यंत आकस्मिक आनी अविचारी पद्दतीन दाखल केल्या. निमणे याचिका फाटी घेतिल्ल्यान ती सर्वोच्च न्यायालयान भायर आयली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.